भाग 35 मरण. एक थसलनी याना 14 अध्याय 13 ते 18 वचन, इब्रिकरस पत्र दुसरा अध्याय 14 ते 15 वचन आणि प्रगटीकरण 14 अध्याय 13 वचन. तुम्हाला माहीत असं का, एक दिवस आपल्याला सर्वांसला मरण असं, त्यावेळेस आपल्याला का होईल परमेश्वरनं. वचन पवित्र बायबलमा असं आश, ज्यावेळेस एक विश्वासणारा मर त्यांना आत्मा स्वर्गमा परमेश्वरनी जवळ जाय. जो विश्वासणारा मर त्यांना मित्र व कुटुंब ज्यावेळेस त्याला दुःख होईल, पण जो मर तो देवनी जवळ अस. परमेश्वरनं आपल्याला पाप आणि अनंत मरण पाईत वाचवणसय. ज्या देवर विश्वास ठेवत ना ते मरत त्याला देवनी जवळ जागा ना, ते नरकमा जात तै नाश असत. आज तुम मरील तर कई जाणार सत विचार करा आणि परमेश्वर पजावानी आपली अंतकरण पैत इच्छा प्रगट करा.